हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोतैषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः यात इषु शिवतमा शिवम् बभूवते धनुः शिवाशरव्यायातवतयानो रुद्रमृडया याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगंसिः पुरुषम् जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगम् सुमना असत अध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक अहीगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः ये क्षेमागम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनम् गोपा अदृशन्न दृशन्नु दहार्यः उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृणयाति नः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्मुभयोरार्णियोर्ज्याम् याश्रते हि इषवः पराता भगवो वपा अवतत्य धनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमनाभव विज्जम् धनः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् ऋणक्तु विश्वतः अथो यैषुधिस्तवारे अस्मन्निधे हितम् नमो हिरण्यबाहवे सेनाम्ये दिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो नमस्तस्मिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये नमो नमो बभ्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो नमो रुद्राया तताविने क्षेत्राणाम् पतये नमो नमस्तूताय हन्त्याय वनानाम् पतये नमो नमो रोहिताय सपतये वृक्षाणाम् पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो नमो भुवन्तरे वायु नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो नम उच्चैर्घोषाया क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः
श्रीराम मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नागपूर आनंद यात्रेचं वर्णन सद्भक्त हेमाताई पुरोहित आपल्याला वाचून दाखवणार आहेत.
श्रीराम ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः. शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर शिबिराचा आजचा तिसरा दिवस. सकाळी 7 ते 8:30 ध्यान व्यायाम ध्यान झालं, ज्ञानेश्वरीचं वाचन झालं, नाश्ता झाला. नंतर स्वामीजींनी ध्यानावर मार्गदर्शन करून अनुषंगिक साधना घेतली. यानंतर सद्भक्त उदित काकांनी निर्गुणाचे भेटी आलोस गुणासंगे हा अभंग म्हटला आणि नंतर आपल्या सर्वांच्या आवडीचा सत्संग प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. सद्भक्त पंकज काकांनी प्रश्न घेतला, आपण सांगता तशी 1.5 तासाची बैठक होत नाही, तरी साधनेतील संवेग वाढावा यासाठी काय करावं? उत्तर देताना ते म्हणाले, 1.5 तासाची बैठक ही खरोखरीच अतिशय महत्वाची गोष्ट आहे. स्वामीजी म्हणत असत, पहिला 1/2 तास मन हे बाहेरच असतं, मधला पुढला 1/2 तास ते काही बाहेर तर काही आत असं असतं, आणि शेवटचा 1/2 तास ते पूर्णपणे आत स्थिर असतं. त्यामुळे 1.5 तासाची बैठक हवी. वयोमानामुळे खाली बसणं वगैरे शक्य होत नसेल तर कुठेही टेकून बसावं, खुर्चीवर बसावं, पाय पसरून बसावं. ज्यांनी हा प्रश्न विचारलाय ना, त्या भगिनी वयस्कर आहेत म्हणून हे सांगितलं. संवेग वाढण्यासाठी मात्र हेची एक आथी येर आघवेची भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय, असा निश्चय पाहिजे. सद्गुरुमुखातून श्रवण करून बसावं, संवेग वाढेलच. आपल्याच मनाच्या ओढी आपल्याला त्रास देतात. प्रकृतीच्या भोवऱ्यामध्ये सापडलो तर मग संवेग कमी होतो. हा संवेग वाढण्यासाठी सद्गुरूंनी जसं सांगितलंय तसंच करावं, जमवावं. भगवंतांबद्दल, सद्गुरूंबद्दल अतिशय प्रेम निष्ठा ठेवावी. त्यांनी सांगितलेल्या ध्याननामाची तत्वाची आठवण सदैव ठेवावी, तरच मग संवेग वाढेल. तीव्र संवेगानाम आसन्नहा असं योगसूत्रकार म्हणतात. आयुष्य किती गतिमान आहे, ते कसं सररकन पुढे सरतंय हे लक्षात ठेवून तडक साधना करावी, सद्गुरुकृपा संपादन करावी. आपण ती केलेलीही आहे, आपल्याला अनुग्रही झालेला आहे. त्यांनी सांगितलेली साधनाही आपण करीत आहोत. आत्मानात्म विवेक आपल्या ताकदीनुसार आपण करीत आहोत. या सर्व जमेच्या गोष्टी मनात बळकट धराव्यात, सारख्या घोळवाव्यात. नेतीनेतीचा परमार्थ नको तर इतीइतीचा परमार्थ करायला हवा असं रामकृष्ण म्हणत असत. इतीइतीचा परमार्थ म्हणजे सद्गुरुवचन, तोच मी, सोहम यावर दृढ विश्वास ठेवायचा. सर्वांपासून अलिप्त होण्यासाठी साधना चाललेली आहे. संवेग वाढण्यासाठी बिगी बिगी पावलं उचलायला हवीत असं स्वामीजी म्हणत असत. प्रत्येक गोष्ट हवी हवीशी वाटणं, ती बाळगणं ही असू दे संस्कृती, ही सोडून द्यावी. व्यवहारात मनापासून त्याग देखील घडावा आपल्याकडून, मग खरंच संवेग वाढेल साधनेतला. पुढचा प्रश्न होता, ध्यानामध्ये सर्व इंद्रिय शांत झाल्यावर आज्ञाचक्राकडे दृष्टी ठेवून शांत बसायचं ही शेवटची स्टेप समजायची का, पुढे काय करावं? पंकज काका म्हणाले, शांतपणे बसणं म्हणजे निस्तरंग होणं, देहाकडे लक्ष न जाणं. शांत हा अयम आत्मा, हा त्या आत्म्याशीच एकरूप होऊन जाणं. शरीर हालत नाही, मन विचार करत नाही, बुद्धीचे फाटे फुटत नाहीत, याच्यापुढे आता ते आत्मतत्वच आहे. ते स्वसंवेद्य असल्यामुळे स्वतःच स्वतः प्रकट होतं. म्हणून या शांतीमध्ये राहणं महत्वाचं. पण ही शांती फार काळ टिकत नाही आपली, कारण आपल्याला शांत झालेलं मन सहन होत नाही. पहिलाच विचार येतो की किती शांत झालंय मन, आणि मग आपण सहजच विचारात गुरफटतो. खरं तर ध्येय, ध्यान, ध्याता या तिहींची एकरूपता होय जव पंडुसुता तव कीजे जेगा, हे खरं फायनल ध्यान आहे. हीच शेवटची स्टेप. या शांततेतच राहून ती शांतता व्यवहारकालीही टिकवून सर्व व्यवहार शांती समाधानात होणं हे महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न असा होता, सद्गुरूंची कृपा सर्वांवरच सारखीच बरसत असते, तरी देखील ती काही साधकांवर विशेष बरसताना दिसते. मग ही कृपा त्या साधकाच्या सद्गुणांमुळे असते की त्यांच्या सद्गुरू कार्यातील सहभाग वा त्यांच्या उत्तम आचरणामुळे असते? सद्गुण वाढण्याच्या क्लुप्त्या सांगाल का? हे सद्गुण वाढतायत हे कसं ओळखावं? सद्गुरू कृपा दोन्हीमुळे असते, सद्गुणांमुळे आणि कार्यातील सहभाग आणि उत्तम आचरण यामुळे. प्रत्येकाला एक प्रकृती स्वभाव लाभलेला आहे असं सांगता येत नाही की हे असं असं वागलं की सद्गुण वाढतील. आपणच आपल्या प्रकृतीचं निरीक्षण करायला हवं. एखादी व्यक्ती सद्गुरूंसमोर समय सूचकतेने त्यांना जसं पाहिजे तसं वागते, त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घेते. सद्गुरूंना काम कार्य होणं हे महत्वाचं असतं. कोणी केलं याला महत्व नाही, करणाऱ्यावर मग ते सहजच खुश होतात. सद्गुरू कार्यात स्पर्धेचा भाव नसावा. स्वामी मकरंदनाथ, स्वामी माधवनाथांची प्रवचनं सत्यसाई निलयांमध्ये व्हायची त्यावेळी खाली सर्वांच्या चपला नीट ओळीत ठेवीत असत. हे त्यांनी त्यांच्या प्रकृतीतून शिस्तीतून केलं. त्यांना कोणी सांगितलं नव्हतं. समजून आचरण करणं व सद्गुरूंची प्रसन्नता प्राप्त करून घेणं हे महत्वाचं आहे. आपणही तसे प्रयत्न करूया. सद्गुरू म्हणतात, कोणीही या व जे करायचं आहे ते उत्तम करा. सद्गुरूंची प्रसन्नता लाभणं हीच साधकाच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. एकेका साधकाचं ते भाग्य असतं. सद्गुरू प्रसन्नतेत झालेली साधना व आपली आपण केलेली साधना यात जमीनासमानचा फरक आहे. स्वामीजींनी आपल्या ध्यानाचं व गुणांचं कौतुक केलं की 10 हत्तींचं बळ आपल्याला चढतं. दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसण्याचा उत्साह वाढतो. सद्गुरूंबद्दल उलटा खिन्नता येईल असा विचार कधीच करू नये. यामुळे विचित्र भाव वाढीस लागून खिन्नता नैराश्य जीवनात उतरेल. सद्गुरूंसमोर झोकून देऊन काम करावं असा साधक सद्गुरूंना प्रिय होतो. याच्या युक्त्या शिकवता येत नाही. सद्गुण वाढतात ते सद्गुरू स्मरणानं, भगवंताच्या स्मरणानं व सत्संगानं. सर्वांवर निर्हेदुक प्रेम करा असं वाटणं, सर्वजण आपलेच आहेत असं वाटणं, सर्वांसाठी काहीतरी करावं असं वाटणं, असं झालं की समजावं सद्गुण वाढीस लागले आहे. पुढे प्रश्न होता, आपला मध्यवर्ती संकल्प शरणागती हा आहे, यात आमच्याकडून स्वामीजींना काय अपेक्षित आहे? पंकज काका म्हणाले, स्वामीजींना काय अपेक्षित आहे हे त्यांच्या प्रवचनातून आपल्याला कळतं. आपल्याकडून जर श्रवण पक्क होत असेल तर त्यांना काय अपेक्षित आहे हे नक्कीच कळतं. परमार्थ हा निर्बुद्धांचा प्रांत नाही. स्वामीजी काय सांगतात हे आपल्याला समजतं. आपण ते समजून घेऊन तसं वर्तन करणं हे महत्वाचं आहे. आपण आत्मभावावर राहून सर्व व्यवहार करणं हे त्यांना अपेक्षित आहे. जो देहमन बुद्धीचा प्रकाशक अधिष्ठानभूत परमात्मा त्याच्याशी एकरूप होणं हे अपेक्षित आहे. आपण एकच संकल्प करावा की त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. स्वामीजींना पूर्ण भावानिशी शरण जायला हवं. देहभावावरून आत्मभावावर जाणं हे त्यांना अपेक्षित आहे. त्यांचंच बनून राहणं हे अपेक्षित आहे. काही उपप्रश्न होते, त्यातला प्रश्न असा होता, अनुग्रह घेण्यासाठी काय पात्रता लागते? काल स्वामीजींनी प्रवचनात सांगितलं ना, आस्थेची संज्ञा पुरे आहे. स्वामीजी अनुग्रह द्याल का? एवढी आस्था पुरे आहे. या मनाचे एकनिके जे देखील या गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. अनुग्रह घेऊन ध्यानाला बसत जावं. 10-15 मिनिटापासून तास 1.5 तासाची बैठक वाढवीत न्यावी. हळूहळू जमत जाईल. सद्गुरूंचा अनुग्रह लाभावा असं वाटणं हीच मोठी महत्वाची गोष्ट आहे व हीच खरी पात्रता आहे. पुढचा प्रश्न, अनुग्रहाआधी पूर्वतयारी काय करावी लागते? तर ज्यांच्याकडून आपल्याला अनुग्रह घ्यायचा आहे त्यांच्याबद्दल पूर्ण 100% श्रद्धा निष्ठा भाव असायला हवा. ते सांगतात त्याच्यावर त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास हवा. लव ॲट फर्स्ट साईट असं त्यांच्या बाबतीत व्हायला हवं. बस हीच पूर्वतयारी आहे. अनुग्रह होतो सद्गुरू कृपा करतात म्हणजे काय? सद्गुरू कृपा करतात, अनुग्रह करतात म्हणजे आजचं काहीही न राखता त्यांचं सगळं ज्ञान ते आपल्या शिष्याला प्रदान करतात. त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी दिलेलं असं करत करत आदिनाथांपासून त्यांच्यापर्यंत आलेलं ते ज्ञान अनुग्रहाच्या वेळी शिष्याला ते पूर्णपणे देतात. समोरच्या व्यक्तीची पातळी न बघता एवढं जुनं पवित्र परंपरेनं आलेलं जे उष्ट झालेलं नाही असं आत्मज्ञान ते शिष्याला देतात. हीच खरी कृपा आहे. पण हे व्हायला 36 वर्षे लागतात आणि चार वर्षे पुढे ते मुरायला लागतात. खरं तर ज्याची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्मयाला बोलूची नये असं मुक्त करण्याची ताकद त्यांची आहे. सर्वांवर कृपा अनुग्रह सारखाच असतो, पण ज्याची जशी भूमी असेल, ग्रहण शक्ती असेल, तसं तो ज्ञान प्राप्तीकडे वाटचाल करेल. सद्गुरूंचा अनुग्रह नक्की घ्यावा. माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. देह केव्हा पडेल याचा भरोसा नाही. सद्गुरू आत्ता समोर आहेत ना, तर घाईने लवकर वेळेवरच अनुग्रह घ्यावा, साधनेला लागावं व तसं होऊन राहावं. समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा असं समर्थ म्हणतात. यानंतर सौ रेणुताई सप्रहिने आम्ही घातलासे तुझवरी भार उचित उपकार आता करी हा स्वामी मकरंदनाथांचा अभंग म्हटला. स्वामीजींनी तिथं कौतुक करताना म्हटलं की मी रेणुताईला व्हॉट्सअपवर माझं काव्य पाठवतो आणि ती लगेचच त्याला सुंदर चाल लावून म्हणून पाठवते. इथे आज आपण थांबूया. स्वामीजींनी प्रश्नांना दिलेली उत्तरं पुढच्या गुरुवारी पाहूया.
गुरुदेवे कृपा केली पूर्व. तू लावलीस चाल, तू लावलीस चाल, आदित्य आदित्य फार सुंदर लावली.
श्रीराम सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
मला एका कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की गिरीशदादांनी सूचना केली सर्व साधकांनी पुढे सरकून घ्यावं की तुम्ही लगेच बोलायला सुरुवात करू नका, मग आहे तिथंच लोक बसतात. ते खरंच पुढं आणि विशेष करून भगिनी वर्ग स्वरूपानंदांच्या फोटोकडे सरकतो असं सगळं झाल्यावर मग बोला, नाहीतर नुसते असे करतात असं. आपल्याला आपल्या अनुग्रहितांकडून त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुटुंबात असताना, समाजात असताना, एकांतामध्ये असताना कसे वागावे ही अपेक्षा असते. उदाहरणार्थ कशाप्रकारे संपत्ती मिळवणे आणि त्याचा उपभोग घेणे आपल्याला अपेक्षित असते. कंसात दिले एक उदाहरण, आपण कधीच आपली मते लादत नाही पण सद्गुरूंची इच्छा काय असते हे तरी कळावे म्हणून विचारले. आपल्या जीवनामध्ये खरंच वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आणि एकांतामध्ये असणारं आपलं जीवन असे अशा प्रकारची सगळी जीवन आपण अनुभवत असतो. आणि मोठा अवघड प्रश्न मला विचारला, याचं कारण मी माझ्या प्रकृतीतून उत्तर देणार आहे. कोणीही झाला तरी त्याला एक प्रकृती असते, पण प्रश्नाचा रोख हा पारमार्थिक साधकाला उपयोगी पडावा असा आहे. परमार्थाच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या स्वतःबद्दल, माझी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीतून उत्तर देणार आहे. त्यामुळे ते सार्वकालिक, प्रत्येकाला प्रत्येकाने आचरण करावंच असं सांगता येणार नाही, कारण प्रत्येकाची प्रकृती थोडी थोडी भिन्न असते. पण साधक म्हणून व्यक्तिगत जीवनामध्ये आपण कसं असावं असं जर पाहायला गेलं साधक म्हणून, कसं आहे की एक कसोटी आहे, त्या कसोटीमध्ये आपण किती बसतो हे जसं त्यांनी पाहायचं. मी जे काही आता बोलेन त्याच्यामध्ये मीही 100% बसतो आहे असं कृपा करून समजू नका, कारण प्रत्येकजण प्रयत्नशीलच असतो. पण साधकाचं जीवन जर समोर ठेवलं तर व्यक्तिगत जीवनामध्ये कशा प्रकारे राहावं, तर कमीत कमी गरजांमध्ये राहावं असं मला व्यक्तिशः वाटतं. व्यक्तिगत किंवा वैयक्तिक जीवनामध्ये आपण परमार्थ करत असताना, ऐकत असताना, साधना करत असताना आपलं जे वैयक्तिक जीवन आहे त्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण जो परमार्थ ऐकतो तो कसोशीने उतरवायचा प्रयत्न आपण करावा. त्या तऱ्हेने व्यक्तिगत जीवनामध्ये काही काही गोष्टी सांभाळाव्या, त्या म्हणजे ममता. व्यक्ती म्हणून जर पाहायचं झालं तर आत, अगदी आपल्या आत ठामपणाने आपलं कुणावरही ममत्व नसावं, कुणावरच नाही. आपल्या देहावर देखील जरा कमीच, देहाशी आपण खूप चिकटलेले असतो त्यामुळे डोकं दुखल्याबरोबर आपल्याला त्रास होतो, आपण गोळी घेतो. पण चिंतनानी तरी, निदान तोंडानी तरी म्हणावं, निदान विचार तरी करावा की माझं माझ्या देहावरही ममत्व नाही किंवा नसावं. निदान वैयक्तिक जीवनामध्ये आपण भोगांकडे जरा लक्ष द्यावं. आपण कमीत कमी भोग ज्याला म्हणू ते आपल्या जीवनामध्ये कमीत कमी असावेत आणि आपण त्यात कमीत कमी रमावं असं आपलं जीवन असावं. कधी कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील मनुष्य त्याला अगदी सरावलेला असतो त्या करण्याला. साधं जीवन आणि मला कशाचीही आवश्यकता व्यक्ती म्हणून नाही, मी माझ्या आत्म्याच्या ठिकाणी तृप्त आहे, असा एक प्रबळ भाव आपल्या ठिकाणी आपण राखण्याचा प्रयत्न करावा. वैयक्तिक जीवनात सुखासीनता ही फार मोठी अडचणीची गोष्ट असते. सगळं बोललं बोलू शकतो, सगळं ऐकलं ऐकू शकतो, पण थोडीही गैरसोय सहन करायला व्यक्ती तयार नसते, थोडीही नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये बऱ्याच गैरसोयी सहज मी सहन करेन असं निदान म्हणावं. वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येकाला काही एक आवड निवड असते आणि आवड आणि नावड देखील असते व्यक्तिगत जीवनामध्ये. ती आपण समजून घ्यावी आणि जी नावड आहे, आपल्याला काही गोष्टी आवडत नाहीत अशा असतात, प्रकृती म्हणून आवडत नाहीत, तर त्या गोष्टी देखील कालांतराने आपण समत्व त्याच्याकडे पाहून, समत्वानी त्याच्याकडे पाहून त्याही गोष्टी थोड्या आत्मसात झाल्या तर आवड नावड निवडानिवड ही गोष्ट वैयक्तिक जीवनामध्ये बाजूला सारता येऊ शकेल. वैयक्तिक जीवनामध्ये सुखासीनता थोडी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करावा साधकाने. समर्थ म्हणतात ना, उदासीनता तत्वता सार आहे. तसं आपल्या देहाच्या बाबत जरा उदासीन असावं. देहाच्या बाबत उदासीन म्हणजे देह नटवण्याबद्दल जरा उदासीन असावं असं मी म्हणेन. मग त्याच्यामध्ये, पण ही माझी वैयक्तिक मत आहेत त्यामुळे मी आधीच सांगितलं की हे ऑफेंडिंग कोणी घेऊ नये कृपा करून, कारण कोणाकोणाला प्रकृतीगतच आवड असते. त्यांना उद्देशून मी इथं काही, कोणालाच उद्देशून मी काही इथं म्हणणार नाहीये. पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या गरजा अतिशय कमी असाव्यात हे नक्की. म्हणजे उन्हाळा असेल तर फॅनशिवाय झोपता यावं, पण कोणाकोणाला सहन होत नाही त्यांनी फॅन लावावा. मी आता सांगतोय ते सगळ्यांकरता सार्वकालिक उत्तर नाहीये, पण सहन करण्याची जी आपली क्षमता आहे ती क्षमता वैयक्तिक जीवनामध्ये वाढवावी. वैयक्तिक जीवनामध्ये भोगांचा फार आहारी खरंच जाऊ नये. कोणाकोणाचं वैयक्तिक जीवन इतकं त्यांनी उंचावलेलं असतं, ते जेव्हा आपण कुठं जातो तेव्हा लक्षात येतं. म्हणजे कोणाकोणाला रात्री स्नान करून सगळे कपडे बदलल्याखेरीज झोप देखील लागत नाही. आपण आपलं जीवन काय कुठं आणि कसं बदलू काही सांगता येत नाही. दिवसभर घातलेले कपडेच रात्री काय घालायचेत असं मग त्या व्यक्ती म्हणायला सुरुवात करतात. या सगळ्या गोष्टी साधक म्हणून आणणारे आहेत एवढं मी सांगतो. बाकी या सगळ्या चांगल्या सवयी आहेत हे मान्य आहे. म्हणून व्यक्तिगत जीवनामध्ये ममत्वाकडे आपण नाही कुणाचा मी माझे न कोणी हे पक्कं लक्षात ठेवून असावं. भोगांबद्दल थोडा विश्वामित्री हात असावा. वैयक्तिक जीवनामध्ये भोग, ममता, साधेपणा हे साधकाला अनुलक्षून, साधकाच्या जीवनाला अनुलक्षून मी म्हणतोय. वैयक्तिक जीवनामध्ये महत्वाकांक्षा साधक असेल तर नसावी असं मी सांगेन. आता महत्वाकांक्षा नसेल तर जीवन कसं चालायचं पण माझी मतं मी सांगतोय. जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे हे वैयक्तिक जीवनामध्ये असावं. कारण भोगांचा पाठलाग किंवा महत्वाकांक्षेचा पाठलाग ध्येयापासून दूर नेतो. आपली विशिष्ट आर्थिक स्थिती असली पाहिजे या उद्देशाने प्रेरित झालेला मनुष्य साधनेकडे संपूर्ण लक्ष लावू शकत नाही. आणि ही व्यक्तीच्या ठिकाणी आकांक्षा निर्माण होते आणि तो त्याचा पाठलाग करायला सुरुवात करतो. कौटुंबिक जीवनातही असं घडू शकतं. कारण कुटुंबाचा विचार करता आपल्याला किती आवक आवश्यक आहे पण याचं कोणतंच ठराविक मोजमाप नसल्यामुळं घोटाळा व्हायला सुरुवात होते. कौटुंबिक जीवनामध्ये मिळून मिसळून असावं. स्वामीजी असं म्हणत असत की सर्वसाधारणपणाने विनोदाचा आश्रय घेऊन एक प्रकारे लाईट ज्याला म्हणू अशा प्रकारे घरात वर्तन असावं. पूर्वी आमच्या लहानपणी मोठी माणसं कोणाशीच बोलायची नाही, ते फार तर आपल्या पत्नीशी बोलायची आणि मुलांशी वगैरे बोलणं अजिबातच नसायचं, काही नाही. म्हणजे तुमचे वडील घरात आले की आईनी फक्त म्हणायचं की दादा आलेत बर का, की गप्पच बसायचं आणि तेही कोणाशी बोलणार नाहीत. माझे वडीलही असंच करायचे. एक प्रकारे त्यांचा दरारा असायचा. मी माझ्यापुरतं असं म्हणतो की त्यामुळे आमच्या वडिलांची म्हणजे संस्कारजन्य मतं आम्हाला कळली पण त्यांची प्रकृती खऱ्या अर्थाने ते रिटायर झाल्यावर खूप मोकळे झाले आणि छान सगळ्यांशी बोलायला हे करायला लागले जसे जसे वयाने पुढे गेले. पण सुरुवातीला आपल्या मुलांकरता म्हणून कदाचित त्यांनी ते स्वीकारलं असं किंवा तेव्हाची ती जीवन पद्धतीच होती. कुटुंबामध्ये असताना सर्वांवर सारखं प्रेम करावं. कुटुंबातलं व्यक्तिगत जीवनामध्ये नाही कुणाचा मी माझे न कोणी असं असताना कुटुंबामध्ये मात्र आपण आणलेली बिस्किटं आपल्या कुलपात कुलूप बंद करून ठेवायची असं वर्तन करू नये. कुटुंबामध्ये असताना दुसऱ्याकरता झिजणं कुटुंबातल्या लोकांकरता कधीतरी आजारपण येतं, कधीतरी हॉस्पिटलायझेशन येतं, तर सर्वार्थाने झिजायची तयारी पाहिजे, झोपायला जायची तयारी पाहिजे, श्रम करण्याची तयारी पाहिजे. कारण नेहमीच्या जीवनात ऐशोआराम, प्रत्येक ऐशोआराम शब्द चुकीचा असेल पण फार मोठी तसदी कोणाला नसते. अशा वेळेला जर तसदी घ्यायची नाही तर कधी घ्यायची. त्यामुळे तशा प्रकारे कौटुंबिक जीवनामध्ये अशा प्रकारे धावून धावून करणं आणि स्वतःला देखील कदाचित विश्रांती कमी, झोप कमी हे विना तक्रार दुसऱ्याकरता करता येणं ही श्रीमंती आहे, नाहीतर कंजूशी आहे. स्वतःची शक्ती कंजूशीनी वापरणं किंवा न वापरणं असं खरंच करू नये. तेव्हा लक्षात ठेवणं की हा आत्ता म्हणजे भाऊ असेल तर माझ्या एका मित्रांनी डायझोनस न काय म्हणतात त्याला, त्याच्या 3 बाटल्या प्यायल्या. काहीतरी घरात त्रास झाला, 12 माझा मित्र, आणि त्याला ऍडमिट केला. त्याला ऍडमिट केला तो निश्चित होता, काय सलाईन लावलेलं होतं. आम्ही भेटायला गेलो तर त्याचा भाऊ म्हणत होता की हा मेला असता तरी इतका माजुरडा आहे असं तो म्हणत होता की हा आम्हाला जरा उशिरा लक्षात आलं असतं तरी चाललं असतं म्हणाला. हे असं करून सगळ्यांना त्रास देणं योग्य आहे का? नंतर मला तो असं म्हणाला, माझा मित्र, आम्ही त्याला म्हटलं अरे तसं नाही, काहीतरी याच्या मागं कारण असेल. एकदम असं कशाला म्हणायचं, नाही तो असा आहे तसा आहे. त्यांनी त्याच्या 10 तक्रारी तेव्हा सांगितल्या आणि आम्ही याचं सहन करतो असं तो म्हणत होता. पण हा निश्चित होता तरी बेशुद्ध नव्हता, हा सगळं ऐकत होता. त्याला बोलायची ताकद नव्हती, डोळे उघडायची ताकद नव्हती, तो पडून राहिलेला मलूल होता. तो नंतर म्हणाला की अरे सगळं माझ्या म्हणजे माझ्याविषयी खरी मतं काय आहेत घरात हे मला सगळं कळलं म्हणाला. एखाद्याने अशी चूक केली असेल, ही चूक आहे जी त्यांनी केली ती, पण तरी देखील त्याच्या उशाशी बोलून बसून अशा पद्धतीने बोलणं किंवा कधी कधी एखादी व्यक्ती आजारी पडली तर आता कशी सुतासारखी सरळ आली आहे, एरवी मला बोलताना काही वाटत नव्हतं, अशा प्रकारचा भाव धरणं ही तसं म्हटलं तर फार कठोर गोष्ट आहे आणि माणुसकीत ही न बसणारी गोष्ट आहे. आपल्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकृतीची जी 4-5 मंडळी असतात, आता फार मोठी कुटुंबं राहिली नाहीयेत, त्या 4-5 मंडळींना कुटुंब या नावालाच काही अर्थ आहे? त्यांच्या सगळ्यांची प्रकृती सहन करून ते आपले आहेत असा भाव आणि त्यांच्यावर कुठलीही कंडिशन नाही, अनकंडिशनल प्रेम असं ज्याला म्हणतात, तसं करणं हे परमार्थाकरता हितकारक असतं. वैयक्तिक जीवनामध्ये उदासीनता तत्वता सार आहे आपल्या भोगांबद्दल, त्याच वेळेला परमात्म प्राप्तीबद्दल अत्यंत उत्सुक असं व्यक्तिगत जीवन असताना कुटुंबामध्ये मात्र सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती असावी. आता त्याच्यात ज्याचा त्याचा तसं जर म्हटलं तर प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे त्यालाही प्रत्येकाचा अनुभव येतच असतो, तर तसा नकळत एक सहज आपलीही प्रतिक्रिया म्हणून कधी होत असेल, पण सांभाळण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. कष्टानी पैशानी कुटुंबामध्ये असताना सर्वांकरता करावं. समाज हा म्हणजे कुटुंबाचा फार मोठा एक्सटेंडेड म्हणजे कुटुंब म्हणताच येणार नाही कधी कधी, पण ज्याला बोध झाला ते वसुधैव कुटुंबकम असं म्हणतात. त्यामुळे आपण व्यक्ती मग कुटुंब आणि समाज असा जर विचार केला तर ही जी कंपार्टमेंट आहेत ही ज्ञाता जो आहे ज्ञानी आहे तो ठेवत नाही. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. त्यामुळे चराचर द्या सोडून समाज म्हणजे तरी काय असतं? आपल्या ज्या ओळखी असतात कोणाकडे लग्न निघतं तेव्हा जास्तीत जास्त तुम्ही किती जणांना जेवायला बोलवता, लग्नाला बोलवता? 200, 300, 400, 500, 600 बस तेवढाच तुमच्या पुरता समाज आहे. तुमचे जे संबंधित आहेत ते तेवढेच आहेत. आणि त्याच्यात जे बसत नाहीत असे जे आहेत या सर्वांबद्दल कुटुंबाच्या व्यक्तींबद्दल असतो तसा सद्भाव ठेवणं हे चांगलं असं मी म्हणेन. कधी कधी असं होतं की आपल्याला कोणाकरता धडधडून काही करण्याची मनातून इच्छा नसते त्यामुळे लोकांच्या अडचणी दिसत असताना देखील आपल्या स्वतः त्याच्यापासून बाजूला काढून त्यांचं ते बघून घेतील असा साधारण भाव राखून व्यक्ती वागतात. असं करू नये. प्रत्येक वेळेला आपण कोणाला आर्थिक मदत द्यायला जाणार नाही आहोत, प्रत्येक वेळेला श्रमानी आपल्यावर करायची वेळ येणार नाहीये, पण चौकशी करणं, दोन दिलाशाचे शब्द उच्चारणं आणि मदतीला जाणं. कुटुंब हे समाजामध्ये वर्तन करण्यासाठीची प्रयोगशाळा आहे. कुटुंबात जमवावं आणि जितकं जमेल तितकं मग हळूहळू समाजात जमवण्याचा प्रयत्न करावा. आणि एकांतामध्ये साधकांनी एकांतामध्ये खरी परीक्षा होते. काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ, एकांताचा अनुभव हा जरूर असावा. मग तो अर्ध्या दिवसाचा असला तरी चालेल. फार मोठा एकांत हा दडपणाची गोष्ट आहे. पण एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस असा एकांत असायला हरकत नाही. एकांतामध्ये एकांते विण प्राणी अशी बुद्धी कैची असं समर्थ म्हणतात. एकांतामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आपल्याला होते. त्या तऱ्हेने एकांत हा उपकारकही असतो, एकांत साधनेला पूरक असतो. एकांतामध्ये असताना देखील जो शिस्तीत आणि नियमांनी वागू शकतो तर तो मोठाच म्हणायला पाहिजे. कारण एकांतामध्ये तुम्हाला कोणी विचारणारं नसतं. मी आलो आणि माझा शर्ट काढला आणि ठेवून दिला पलंगावर तर तो तिथंच राहणार आहे. घर असतं तेव्हा घरात चैतन्य इतर लोकांमुळे असतं. मी काढून ठेवलेला शर्ट माझी पत्नी येते आणि ती जागेवर ठेवते, त्यामुळं मला घर फ्रेश वाटतं दरवेळेला. एकांतामध्ये आपण जे घेऊ ते तिथं, दात घासले ब्रश कुठेतरी ठेवून दिला, शर्ट काढला कुठेतरी ठेवून दिला, हे सगळं त्या त्या ठिकाणी पडून राहणार असतं. म्हणून एकांतामध्ये शिस्तीत वर्तन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. एकांतामध्ये अनुसंधान ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण एकांतामध्ये विषयाचं स्मरण कित्येकांना जास्त होतं असा अनुभव आहे लोकांचा. एकांतामध्ये राहायला घाबरतात. एकांतामध्ये असताना सगळ्यांची आठवण येते. घरात कोणाचं काय चाललं असेल, फोन करावा का असंही वाटण्याची शक्यता असते. एकांतामध्ये जे जीवन आहे ते व्यक्तिगत जीवन जे आहे त्याच्याशी मिळतं जुळतं करून घ्यावं. कारण व्यक्तिगत जसं जगायचं ठरवलेलं आहे, भोगापासून अलिप्त, ममतेपासून अलिप्त, त्या अभ्यासाचा थोडा सराव करण्याची होण्याची एकांतात शक्यता असते. बाकी त्यांनी म्हटले उदाहरणार्थ कशाप्रकारे संपत्ती मिळवणे आणि त्याचा उपभोग घेणे अपेक्षित आहे, तर संपत्ती आणि त्याचा उपभोग हा उपभोग शब्द तसा चमत्कारिकच आहे. कारण उपभोग घ्यायला गेला की इंद्रियांना वळण लागलंच त्या उपभोगाचं, मग परमार्थ नीट होत नाही. त्यामुळं व्यक्तिगत जीवनात जवळपास कशाचीच अपेक्षा नाही असं असावं. कुठल्याच भोगाची मला आवश्यकता नाही, इतकं निधड जीवन जगण्याची इच्छा असावी. इच्छा मी म्हणतो, मग प्रयत्न त्या इच्छेला अनुसरून होतील. सकाळी आणि संध्याकाळी कपडे बदलणारे लोक आहेत आपण वैयक्तिक जीवन जर पाहायचं झालं तर इतके बॉडी सेंट्रिक असतो आपण. मी मध्ये एक या जनता सहकारी बँकेचा एक कार्यक्रम झाला गणेश कला क्रीडा मध्ये, तिथं संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत आलेले होते. ग्रीन रूम मध्ये त्यांची भेट झाली आणि मग एक 10-15 मिनिटांनी कार्यक्रमामध्ये ते स्टेजवर जाऊन बसले, आम्ही खाली बसलो. दीप प्रज्वलनाकरता ते उठले तर किती उत्तम पोशाख केलेले सगळे तिथं होते, म्हणजे पॅन्ट शर्ट खोचलेला, ब्लेझर, बेल्ट, बूट, उत्तम उत्तम प्रकारे सगळे लोक होते. आणि मोहनजींचा एक पायजमा आणि शर्ट होता. आणि माझ्या शेजारी बसलेले एक संघाचे कार्यकर्ते मला सांगत होते की आज यांचा दिवस फार गडबडीत गेला, कारण सकाळी 8 वाजल्यापासून मीटिंग चालू होत्या, त्या 2 वाजेपर्यंत होत्या, 2 वाजता जेवण झालं, त्याच्यानंतर पुण्यातल्या प्रतिष्ठित लोकांना बोलवलेलं होतं, त्यांच्याशी ते भोजन झाल्यानंतर 1.5 तास 3:30 ते 5 असे बोलले आणि 5:30 इथं आले. त्यांना शर्ट बदलायला देखील वेळ झालेला नव्हता. टेकून किंवा हे करून पाठीवर शर्टाच्या चुण्या पडलेल्या होत्या. पायजमाही तसाच होता, बसून जो काही परिणाम होतो तसा दिसेल असा, पण त्या स्टेजवर सगळ्यात प्रभावी व्यक्ती ते दिसत होते. मला सांगायचं हे की कपड्यावर सगळं काही नसतं हे लवकरात लवकर कळण्याची गरज आहे. आणि परमार्थी माणूस याचा फार जर मग त्याच्यापुढे एक एक आलं, मग सेंट आलं, अत्तर आलं, पण मी हे सांगतोय माझं वैयक्तिक मत आहे, हे कोणीही कोणावर लावून घेऊ नका, लादून घेऊ नका, ज्याला त्याला ज्याची त्याची आवड असते. पण या नाजूक आवडीमध्ये आपण फार अडकू शकतो. मी मोतीबागेमध्ये मागं जायचो तरुण असताना, मी ज्यांच्याकडे जायचो ते नानाराव ढोबळे, त्यांचा एक पलंग गादी खोचलेला पलंगशीट बेडशीट आणि बाकी काही नाही, त्यांचा एक खुंटीला अडकवलेला शर्ट आणि बंडी आणि पायजमा घालून बसलेले असायचे, बाकी काही खोलीत नाही, थोडं एक पुस्तकं असायची. आणि एका प्रचारकांकडे जायचो की त्या प्रचारकांना म्हणजे जळगावच्या बँकेमध्ये कोण डायरेक्टर होणार हेही ठरवायचे, चिपळूणला कोण होणार हे ते हार्ड हार्ड लायनर ज्याला म्हणतात असे, आणि ते बँकांपासून ते वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये देखील कोणी उभं राहायचं ते त्यांच्या शब्दावर ठरत असे. सगळ्या गोष्टी जो ठरवत असे ते एकांतामध्ये छान इस्त्रीचे शर्ट लावलेले असायचे, मंद संगीत खोलीत ऐकू येत असायचं, कधी कधी शास्त्रीय संगीत लावलेलं असायचं, खोलीमध्ये फ्रेशनर असायचा. ही वैयक्तिक आवड आहे म्हणून मी जे सांगतो ते, आणि दोघंही फार मोठी कामं करत असत त्यामुळे मी सांगतो ते ऑथेंटिक घेऊ नका. तुमच्या जर तशा आवडी असतील तर राहा, परमार्थाला घातक होईल असं फक्त नसावं, असं मी तुम्हाला सांगतो की ज्या छोट्या छोट्या सवयींमध्ये अडकल्यामुळं तुम्हाला परमार्थामध्ये अडचण येते, कारण या छोट्या गोष्टी जर मिळाल्या नाहीत, उपलब्ध झाल्या नाहीत तर मनाला अशांती वाटते. आणि आपण त्याच्यामध्ये त्या नसल्याचा एक अनुभव घेत राहतो, त्यामुळे मला तेवढ्यापुरतं मला उत्तर द्यायचंय. बाकी संपत्ती कशा प्रकारे मिळवावी हे तर स्वकर्मातून जेवढी मिळेल तेवढीच मिळवायची आहे, हे मी सांगायला नको. त्यामुळे तशा प्रकारे राहावं आणि उदास विचारे वेच करी हे चांगलं, पण उदास म्हणजे प्रत्येक ठिकाणी कवडी चुंबक असं मात्र अर्थ नसावा, असं मी माझ्यापुरतं ठरवतो. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये सहभाग घेणारे असावेत. आता सत्संगाला बसलेला असताना मला एक प्रश्न आला, बर का, माझ्यामुळे नकळत सुद्धा कोणी हर्ट झाला तर मला खूप त्रास होतो, त्यासाठी काय करावे, त्या व्यक्तीशी बोलून माफी मागून बरं वाटतं पण त्यात वेळ जातो असं म्हटलेलं आहे। ही सगळी भ्रांती आहे असं तुम्ही आत्ता मला सांगितलं, तुमची कृपा आहे। म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला आणि ही सगळी भ्रांती आहे असं मी त्यांना सांगितलं असं त्यांना वाटलं, किंवा एखाद वेळेला बेंगलोरला आहेत उत्तर ऐकतही असतील त्यामुळे माझ्या या उत्तरावरून काय वाटलं कोण जाणे, टाइप केलं असेल किंवा उत्तर ऐकतही नसतील, एखाद वेळेला ऑनलाईन असतील तर ऐकत असतील असं मी म्हटलं आपल्यामुळं। पण त्यांनी प्रश्न सत्संगाच्या वेळेला विचारलाय आणि इथं घ्यावा असं मलाही वाटलं, कारण आपल्या अनेकांना आपल्यामुळं न कळत कोणी दुखावला जाऊ नये अशी साधकाची खरंच मनापासून इच्छा असते। आणि कोणी जर असा चुकून जर दुखावला गेला तर त्रास खूप होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर साधकाला जो प्रामाणिक असतो त्याला खरंच त्रासही होतो जर कोणी चुकून दुखावला गेला तर। जे इतकं सांगणारे लोक आहेत की आम्ही एकमेकांशी बोलत असताना खरं म्हणजे माझ्याकडे पाहून ते हसलेले होते, त्यांना माझ्याशी बोलायचं होतं, त्यांना मी साध हो हे झालं की येतो असंही सांगायचं विसरलो आणि ते झाल्यावर तसाच निघून गेलो, त्यांना काय वाटत असेल। इतका बारीक सारीक विचार करणारी देखील मंडळी आहेत आणि आपण हे कसं चुकलो, त्यांना आता काय वाटेल असं त्याबद्दल विचार व्यक्ती करू शकते। बेलसरे महाराजांनी जे आपल्यामुळे दुखावले तर त्यांची मनोमन माफी मागावी, किंवा त्यांनी त्यांचे जे पारमार्थिक प्रयोग आहेत, काय त्या पुस्तकाचं नाव आहे, तर त्यांनी असं ठरवलं की असं त्यांना घरी जाऊन माफी मागायची त्यांची, आणि काही काळ त्यांनी ते तसं केलं। यांनी असं म्हटलं की असं करायचं झालं तर त्याच्यात बराच वेळ जातो, त्यामुळे तेही करता येत नाही असं म्हटलेलं आहे। आपल्यामुळं न कळत कोणी हर्ट झालं तर न कळत झालं तर त्याला काही इलाज नाहीये असं, कारण तो न कळत हर्ट झाला तरी कशावरून हा प्रश्न येतो, मग बाकी उगीच आपलं चिंतन कधी कधी आपण करत राहतो की यामुळं हा हर्ट झाला असेल का, माझा तसा हेतून होता। कळत काही होऊ नये एवढं मी सांगतो, कळत आपण शक्यतो कोणाला दुखवू नये, न कळत जर झालं तर न कळत झाल्यामुळे दोष येत नाही, कारण न कळतचा कसा दोष येईल, आपला हेतूच जेव्हा नसतो। पण सर्वसाधारणपणाने दुसऱ्याला दुखवण्याचा हेतू साधक म्हणून आपला खरंच नसावा, आणि साधकाचं जे जीवन आहे ते केंद्रामध्ये, कुटुंबामध्ये, ऑफिसमध्ये, सगळीकडे जगावं। कधी कधी एखाद्या समुदायात, मित्रमंडळींमध्ये किंवा ऑफिस सारख्या ठिकाणी जेव्हा जिथं ग्रुप असतात तिथं आपण नक्की एखाद्या कुठल्या तरी पक्षात असतो, पार्टीमध्ये असतो, आणि दुसरी जे पक्ष किंवा पार्टी असते किंवा आपल्याला न आवडणारे लोक आणि आवडणारे लोक असा भेद असतो, तेव्हा आपण नक्की या तरतम करत असतो। आपण सर्व ठिकाणी अशा टीका टिप्पणीपासून दूरच असावं साधक म्हणून जर पाहायचं झालं तर, आणि दुखवण्याच्या गोष्टीमध्ये आपण शक्यतो पडूच नाहीये। तरी देखील व्यवहारामध्ये कळत न कळत असं जर घडलं तर साधकाला खरंच त्रास होतो, न कळत कोणी दुखावलं जातच नाही असं नाही, पण तसा हेतू नसतो, त्यामुळे न कळत असेल तर त्याची फार चिंता करू नये, नाहीतर मग आपल्याला जगणं कठीण होईल. पण जर आपण कळत कोणाला दुखवलं असेल, म्हणजे समजून उमजून उद्मेखून जर आपण कोणाला दुखवलं असेल, तर तसं आपण करूच नाहीये असं मी म्हणेन. ती सवयच आपण मोडावी. कधी कधी स्पष्ट बोलण्याच्या नादात, खरं बोलण्याच्या नादात त्याचा अतिरेक कोणी कोणी करण्याची शक्यता असते, आणि स्पष्टपणे दुसऱ्याच्या तोंडावर काही ना काहीतरी बोलण्याची अशी सवय कोणाकोणाला असते, तेव्हा दुसऱ्याच्या मनाचा विचार देखील करत नाही. त्याच्याऐवजी सत्य बोलल्याशिवाय याला समजणार कसं, एकदा झडझडून याला कोणीतरी सांगायला पाहिजे ते आपणच आहोत असा समज निर्माण होतो, आणि आपणच त्याला झाडा असं होऊन जातं. ते करू नये असं मी म्हणेन. तो त्याचं जीवन जगतोय, आणि आपल्याला जे जीवन जगायचं ते अजून आपण पूर्णत्वानी जगलेले नाही आहोत, ती आपली मतं आहेत. आपणही अनेक वेळेला चुकतो. विनोबा एका ठिकाणी असं म्हणतात की आपल्या दोषांना, स्वतःच्या दोषांना आपण किती क्षमाशील असतो. तळहाताचा फोड असेल तर तो खरं फुटला तरच निचरा होणार आहे, पण तरी देखील कोणी धक्का लावू नये म्हणून सारखा वाचवत असतो त्याला. तसे आपले दोष देखील आपण वाचवत असतो, आणि ते झाकून कुठल्या तरी तर्कांनी तसं काही नाही असं सांगायचा प्रयत्नही करत असतो. पण दुसऱ्याच्या दोषाबद्दल मात्र आपण तसे दयाळू नसतो. आपण आपल्या स्वतःच्या दोषांकडे जसं दुर्लक्ष करतो, म्हणून खरं म्हणजे प्रकृती जी आहे ती प्रकृती प्रत्येकाची निराळी आहे हे समजून घेऊन त्याच्याकडे थोडं दुर्लक्षच करावं. आपण कोणाला दुखावणं आणि आपण कोणाला दुखावल्यामुळे तो दुखावला जाणं, मग त्याची माफी मागायला जाणं, तर माफी मागायला जाणं हे बाबा बेलसऱ्यांनी केलं, पण हे करणं देखील, कारण कधी कधी तो दुखावला आपल्याला वाटतं पण गेलेला नसतो. कधी कधी तो इतका धूर्त असतो किंवा वेगळ्या प्रवृत्तीचा असतो की आपण माफी मागायला गेलो तो आपल्यावर वरचढ होतो. कधी कधी तो दुखावला गेलेला असतो पण त्यांनी सोडून दिलेलं असतं, ती खपली आपण उडवत असतो. त्याच्याऐवजी आपण आपल्या आत राहून आपल्या प्रकृतीतून जे घडलं तर त्याबद्दल त्याची मनोमन माफी मागावी असं मी म्हणेन, पण प्रत्यक्षात माफी मागायला जाऊ नये, कारण तीही व्यक्ती तशी सौहार्दपूर्वक साधक असेल तर ती जरा तरी अंतर्मुख होऊन विचार करेल आणि माफी मागितल्यावर माफ करेल. पण एरवी त्याची काय प्रतिक्रिया येईल काही सांगता येत नाही, आणि असं किती जणांना आपण माफी मागायला जाणार आपल्या कल्पनेप्रमाणे तो दुखावला म्हणून. सूर्य उगवतो, उष्णता निर्माण होते, त्यांनी जीवन चालतं, पण सूर्याची उष्णता सहन होत नाही तो जरा आत जाऊन बसतो, सूर्य कशाला माफी मागायला जाईल. पाऊस पडतोय, शेतं पिकतायत, कोणी आजारी पडतायत, पाऊस कशाला कोण आजारी पडतोय त्याची माफी मागायला जाईल. आपण आपल्या सहज वर्तनानी दुसऱ्याच्या हिताकरता मगाशी जे समाजामध्ये कसं वागावं असं उत्तर होतं, तर तसं करायचा प्रयत्न करावा आणि माफीच्या भानगडीत पडू नये. आपला आंतरिक हेतू शुद्ध असावा आणि बाकी जगाकडे फार जगाचा विचार न करताच राहावं. जर आत निर्मळ हेतू असेल आणि कर्मच तशी व्यवस्थित असतील तर ज्या चुका होतात त्या आपल्या प्रकृतीकडून होतात, आपण प्रकृती नाही. आपल्याला जरी एक प्रकृती असली, मगाच्या उत्तराच्या प्रारंभीच मी सांगितलं की मलाही एक प्रकृती आहे आणि माझ्या प्रकृतीतून मी उत्तर देणार आहे, त्यामुळे ते कृपा करून ऑफेंडिंग होऊ देऊ नका तुम्हाला, कारण इथंच ते घडायचं. मी एक सांगायचं आणि कोणाला तरी वाटायचं की मला उद्देशून बोलले. तर तसा काहीच हेतू नाही. तसं तुम्ही जेव्हा सहज वर्तन करत असता तेव्हा कोणाला दुखवायचा तुमचा हेतू नाही. जे दुखावले आपले आपण तर काय करणार त्याला. आपणच लक्षात घ्यायला पाहिजे दुसऱ्या बाजूने की मी प्रकृती नाही. देह मन बुद्धी जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया जाहला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण प्रकृती नाही, प्रकृतीने केलं ते माझं नाही. शास्त्रांनी सांगितलं साधकाचं जे जीवन आहे गुरुकृपांकित आहे तर जे अपेक्षित आहे तसंच वागावं. तरी देखील प्रकृतीने केलं प्रकृतीची गोष्ट बाजूला सारावी. आपण आपल्या ठिकाणी पूर्णता अनुभवावी तसा अभ्यास करावा आणि पूर्णमिदम असंही म्हणावं. कोणाकडेच तशा प्रकारे हीनतेने पाहू देखील नाहीये, विचार देखील करू नये. आणि मग त्यातून आपल्याला हे 100% जमणार नाही तेव्हा जे होईल ते रात्री झोपताना प्रभूची माफी मागावी. आपलं जीवनच संपलं त्या झोपेच्या वेळेला. उद्याचा दिवस उगवणार आहे पण उगवेल याचा भरोसा नाही. आज अगदी झोपच नाही तर आता या क्षणाला देखील पुढच्या क्षणाला आपण नसू म्हणून या क्षणाला तृप्तता असावी आपल्या ठिकाणी. कारण कोणी पाहिलंय की मला माझं आयुष्य 80 वर्षाचं आहे, 75 वर्षांचं आहे, 95 वर्षांचं आहे, कशावरून? पुढच्या क्षणी मी नसेन म्हणून या क्षणी पूर्णताच असावी जीवनामध्ये. सुधारण्याची संधी, सुधारण्याची संधी, अपूर्णता या गोष्टींचा खेरीज आपण मुळातच पूर्ण आहोत या भावातच राहावं. सोहम अस्मी इति याचा अर्थ तरी काय आहे? त्यामुळं अति स्वतःच्याही प्रकृतीचा विचार करू नये, दुसऱ्याच्याही प्रकृतीचा विचार करू नये. चालण्या बोलण्या वागण्याची सहज रहाटणी ही अशी आक्रमक नसावी. त्यातून जे सहज घडेल तर ते सहज घडतं, त्याला काही इलाज नसतो. असं असल्यामुळे तर अगदी रामाला देखील शत्रू निर्माण व्हायचं काय कारण होतं? काही कारण नव्हतं. श्रीकृष्णांना शत्रू, संतांना देखील कोणाकोणाला असं तुमची प्रकृती आवडतच नाही अशी काही मंडळी नक्की आहेत जगात. आणि काही करून त्यांना समाधान होणारच नाहीये. हे प्रत्येकाने अगदी संत असो, असंत असो, साधक असो, सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कठीण आहे लोका राजी राखणे. एकाच वेळेला सगळ्यांना राजी राखणं हे शक्य नाहीये. म्हणून आपण आपल्या डौलामध्ये, आपण आपल्या दिमाखामध्ये, आपण परमात्म स्वरूप आहोत या आत्मविश्वासामध्ये राहावं. जे जसं असेल तसं असेल असं कधीतरी एकदा साधकाचं व्हावं. मुद्दा म्हणून कोणाला दुखू नये म्हणजे झालं. तरी जे असेल त्याच्यात माफी मागणं म्हणजे मनातून माफी मागणं किंवा आपली चूक आता ही समजली आता पुन्हा आपण करायची नाही असं ठरवणं एवढाच उपाय राहतो. समजून उमजून दुखू नये म्हणजे झालं. हे त्याला उत्तर आहे. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु हरि. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
श्री